नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. श्री गुरु तेग बहादूरजी हिंद दी चदर हांच्या 350व्या शहादत दिसाच्या उगडासाक हरियाणाच्या कुरुक्षेत्रान आयोजित कार्यावळीन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांणी वांटो घेतलो. सगळ्या कामगारांक योग्य ते वेतन मेळटले आनी कामगारांचे शोषण जावचे ना अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. गोंय सरकारच्या माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आनी संचारण खात्यान गोंय स्टार्टअप धोरणांतल्यान बियाँड निधी अनुदान येवजणे खातीर 10वी तज्ञ समिती बसका घेतली आनी माय फादर इन्व्हेंटेड वडापाव ह्या BVP स्टुडिओ व्हर्च्युअल भारत निर्मीत लघुपटाचे स्क्रीनिंग आयज इफ्फीच्या गोवा विभागावरवी जाले. पुराय खबरो. श्री गुरु तेग बहादूरजी हिंद दी चदर हांच्या 350व्या शहादत दिसाच्या उगडासाक हरियाणाच्या कुरुक्षेत्रान आयोजित केल्ल्या राज्य पावड्यावेल्या कार्यावळीत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हांणी वांटो घेतलो. श्री गुरु ग्रंथ साहिबान नमन करून आनी उपरांत श्री गुरु तेग बहादूर जिंच्या 350व्या शहादत दिसाच्या उगडासाक आयोजित केल्ल्या प्रदर्शनाक तांणी भेट दिली. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ज्योती तिसरांत श्रीकृष्णाच्या पवित्र शंखाच्या सन्मानार्थ बांदिल्ल्या पंचजन्य स्मारकाचे उक्तावण केले. तशेंच ज्योतिसारातल्या एक्सपिरियन्स सेंटराक भेट दिली. केंद्र सरकारान जे नवे कामगार कायदे लागू केल्यात ताची गोंयांत रोखडीच कार्यवाय जातली. सगळ्या कामगारांक योग्य ते वेतन मेळटले आनी कामगारांचे शोषण जावचे ना अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. कामगारांच्या शोषणाचेर बंदी येवपा सयत सगळ्यांक किमान वेतन मेळपा खातीर केंद्रान नवे कामगार कायदे लागू केल्यात. ह्या कायद्याक हांव येवकार दिता. सगळ्यांक कामा प्रमाण समान वेतन दिवपा सयत डिजिटल पद्दतीन वेतन दिवपाक सुरवात जातली. दादलो आसूं वा बायल आसूं सगळ्यांक समान वेतन मेळटलें. दादलो वा बायल असो भेदभाव जावचो ना. गोंयांत कामगारांक बरो पगार मेळटा तशेंच कामगारांचें शोषण लेगीत जायना. हे फुडें लेगीत कामगारांचे केन्नाच शोषण जावचे ना अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगलें.
न्यू वर्क कोड हाचें स्वागत करता. इट इज एन युनिफॉर्म वेजीस टू ऑल द स्किल एन्ड स्किला खातीर एक युनिफॉर्म वेजीस सगळ्या जाणांक लागू जातल्यो. डिजिटल माध्यमांतल्यान तांकां पेमेंट्स लागू जावपाक जाय. आनी थर्ड थिंग आमी जेका म्हणटा देर इज नो डिफरन्स बिटवीन इन द जेंडर. सो इक्वल वेजीस जेंडराच्या बाबतींतूय दिवपाक जाय. हाजें भारत सरकारान जो केला तेजे गोंय सरकारूय बी जाता तितके बेगीन इम्प्लिमेंट करतले.
गोंय सरकारच्या माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आनी संचारण खात्यान योग्य स्टार्टअप धोरणांतल्यान बियाणा निधी अनुदान येवजणे खातीर 10वी तज्ञ समिती बसका घेतली. ह्या वेळार तज्ञ समितीन जायत्या नवनिर्माण आधारी क्षेत्राच्या सुरुवातीच्या टप्प्यातल्या उद्देगांनी सादर केल्ल्या स्टार्टअप सीड कॅपिटल अर्जांच्या नव्या फेरयेन मूल्यांकन केले. ह्या येवजणेचो लाव घेवपा खातीर माहिती तंत्रज्ञान AI ML भलायकी जतनाय तंत्रज्ञान @ एग्रीटेक निवळ उर्जा नुस्तेमारी खेळा नवनिर्माण कोयर वेवस्थापन वैयक्तीक वित्त माध्यम उपाय आनी एरोस्पेस तशेंच संरक्षण ह्या सारख्या स्टार्टअपांच्या प्रस्तावांचे मूल्यांकन ह्या वेळार समितीन केले. गोंय स्टार्टअप धोरणांतलो एक मुखेल घटक म्हळ्यार स्टार्टअप सीड कॅपिटल येवजण. किमान कार्यक्षम उत्पादन तयार केल्ल्या स्टार्टअपांक 10 लाख मेरेन एकदा निधी आधार दिता. ही येवजण सुरवातीच्या टप्प्यातल्या उद्देगांक तांची उत्पादनां वा सेवा वाडोवंक आनी विकसीत करपाक सक्षम करता. गोवा खादी आनी ग्राम उद्देग मंडळान आपले कार्यालय जुंता हाऊस इमारतीतल्यान पणजे हांगच्या गोमंतक मराठा समाज इमारतीच्या पयल्या माळ्यार स्थलांतरीत केला. फुडल्या सगळ्या संपर्क आनी भेटी खातीर नव्या पत्त्याची दखल घेवपाची विनंती लोकांक केल्या. इफ्फी 2025 द न्यू AI सिनेमाच्या विशयाचेर केल्ल्या आकर्षक मास्टर क्लासान कृत्रीम बुद्धी फिल्म निर्मिती अशी नवो आकार दिता हाचेर भासाभास जाली. तंत्रज्ञ शंकर रामकृष्णन आनी व्ही मुरलीधरन हांचे वांगडा फिल्म निर्मातो शेखर कपूर हांच्या फुडारपणा खाला ह्या सत्रान आधुनिक सिनेमातल्या जनरेटीव AI आनी व्हड भास मॉडेलांची सृजनशील अदमासांचो नियाळ घेतलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन GST.
माय फादर इन्वेंटेड वडापाव ह्या बीबीपी स्टुडिओ व्हर्च्युअल भारत निर्मीत लघुपटाचे स्क्रीनिंग आयज इफ्फीच्या गोवा विभागा वरवीं जाले. वडापाव हो फकत खाणाचो जिन्नस न्हय जाल्यार तो फामाद स्ट्रीट फूड. मात वडापाव सगळ्या मुखार कसो आयलो तो लोकांच्या पसंतीत कसो पडलो हाचे भोंवतणी ह्या सिनेमाची काणी आसा. मुंबयच्या अशोक वैद्य हांणी 1960 वर्सा स्वताचो वेवसाय करपाच्या हेतान सुरू केल्लो हो वडापाव वेवसाय आतां मुंबय तशेंच महाराष्ट्रान आनी देशातल्या हेर भागांत लेगीत बरोच फामाद जाला. मात वडापावाच्या वेवसाया फाटलो संघर्श ताची एक आगळी वेगळी काणी, वडापावाचो आयच्या काळान देसी बर्गर कसो जाला हे विशीं ह्या लघुपटाची काणी भाष्य करता. ह्या सिनेमाचे दिग्दर्शन आनी स्क्रीन प्ले साईनाथ उस्कयकार हांणी केला, जाल्यार सुरज ठाकूर आनी रोहित मोरे हांणी हाचे डीओपीचे काम केला. तशेंच नवनीता शर्मा हिणें ह्या लघुपटाचे एडिटींग केला. 11 मिनटाचो हो लघुपट इंग्लीश तशेंच मराठी भाषेंत निर्मिती केल्या अशी माहिती साईनाथ उस्कयकार हांणी दिल्या.
फादर इन्वेंटेड द वडा पाव अशोक वैद्य एंड सन्स. ह्या पिक्चराचो मूळ म्हणल्यार की हे पिक्चर स्टुडिओ व्हर्च्युअल भारत ह्या प्रोडक्शन हाऊसान हे पिक्चर केला. वडा पाव ज्या मनशान केल्लो तयार, इन्वेंट ज्या मनशान केल्लो, ताजी फॅमिली अजूनही ऍक्टिव्ह असा आणि त्या बिझनेसान असा. सो मागीर हांव दादर गेलो, तांच्या फॅमिलीक मेळ्ळो. नरेंद्र वैद्य म्हणून ताजो जो भुरगो अजूनही ते स्टॉल चलयता, ताणे आपल्या बापायची काणी सांगली की कसो तो एक शिवसेनेचो पयलो वर्कर आशिल्लो आणि मागीर तेणे 60s बाळासाहेब ठाकरेन सगळ्यांक असो एक हे दिलो, आव्हान दिले की तुम्ही आपल्या स्वतःच्या बळाचेर कितें तरी करा, नोकरी करू नका म्हणून. तेन्नाच कितें तरी मराठी लोकांची या शहरात जावपाक शकता. त्या एका उतराचेर ताणे आपलो स्वतःचो धंदो सुरू केलो.
फाल्यां देशाचो संविधान दीस मनयतले. ह्या वर्साच्या उत्सवाचो विशय म्हळ्यार हमारा संविधान हमारा स्वाभिमान असो आसा. मुखेल कार्यावळ नवी दिल्लीच्या संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलांत जातली. ह्या कार्यावळीक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री आणि संसद वांगडी हाजीर असतले. 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या संसारीक विभागाच्या सिनेमान आयज ट्रान्सपरंट लँड रशियन सिनेमाचो प्रिमियर जालो. दिमित्री दाविदोव हाणें दिग्दर्शीत केल्लो आनी मार्क क्विप्स डॅब्रो मिसलो हाणें तयार केल्लो हो सिनेमा 3 जाणटे दादले जे सोडून दिल्ल्या गांवांतले निमाणे रहिवासी असतात, कश्टा मुखार आपले जिवीत तिगोवन दवरपाचो यत्न करतात. दिसपट्ट्यो अडचणी आसून लेगीत तांकां आपल्या जाग्यार रावपाची आनी रावपाची इच्छा आसता. इफ्फीन प्रदर्शीत जाल्ल्या ह्या सिनेमांक प्रेक्षकांचो उफाट प्रतिसाद मेळ्ळो. फाटल्या वर्सांनी राष्ट्राच्या जहाज बांधपाच्या क्षेत्रांत जायत्या पटींनी वाढ जाल्या अशें संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ हांणी आयज सांगले. नवी दिल्लीतल्या समुद्र उत्कर्ष परिसंवादांत उलयताना श्री शेठ हांणी समुद्र उत्कर्षाच्या भारताची जहाज बांधपाची ताक दाखोवपी एक महत्वाची कार्यावळ अशें नांव दिलें. समुद्र उत्कर्ष लोकांक भारताच्या गिरेस्त दायजाची याद करून दिता आणि आधुनिक अत्याधुनिक तंत्रगिन्यान आणि जहाज बांधप आणि दुरुस्ती मळार घटमूट राष्ट्रीय क्षमताय घेऊन ताची ताक आणि क्षमता दाखयता असे तांणी मुखार सांगले. खेळ. येता त्या जानेवारी म्हयन्यान गोंयांत लिजंड्स प्रो T20 क्रिकेट लीग पदार्पण करपा आसून ह्या सर्तीन आदले नामनेचे क्रिकेटपटू शिखर धवन, हरभजन सिंग, सेन वॉस्टसन, डॅल्स स्टेक भाग घेतले अशी माहिती सर्तीच्या आयोजकांनी दिल्या. ही सर्त 26 जानेवारी ते 4 फेब्रुवारी ह्या काळांत जातली. ह्या सर्तीन 6 फ्रँचायजी संघ आणि 90 आदल्या क्रिकेटपटूंचो आसपाव आसतलो. ऑस्ट्रेलियाचो आदलो कर्णधार मायकल क्लार्क हाची लीग आयुक्त म्हूण नियुक्ती केल्या. हवामान. पणजी वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण आयज पणजे चडांचड तापमान 33 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें 24.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. मुरगांवांत चडांचड तापमान 33.7 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें 25 डिग्री सेल्सियस नोंद जाला. फाटल्या 24 वरांत राज्यांत कांय जाग्यांचेर हलको पावस पडलो. पुर्तुनीक फावट मुखेल खबरो. श्री गुरुदेव बहादूरजी हिंद दी चदर हांच्या 350व्या शहादत दिसाच्या उगडासाक हरियाणाच्या कुरुक्षेत्रांत आयोजित कार्यावळीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी वांटो घेतलो. सगळ्या कामगारांक योग्य ते वेतन मेळटले आणि कामगारांचे शोषण जावचे ना असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. गोंय सरकारच्या माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आणि संचारण खात्यान गोंय स्टार्टअप धोरणातल्यान बियाण निधी अनुदान येवजणे खातीर 10 तज्ञ समिती बसका घेतली. आणि माय फादर इन्व्हेंटेड वडापाव या BBP स्टुडिओ व्हर्च्युअल भारत निर्मित लघुपटाचे स्क्रीनिंग आयज इफ्फीच्या गोवा विभागा वरवीं जाले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 7:25 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.